बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, 20 नोव्हेंबर 1989 रोजी बाल अधिकार दिवस साजरा करायचे ठरले आहे. तेव्हापासून 20 नोव्हेंबर रोजी बाल अधिकार म्हणून साजरा केला जातो. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.